चीनी मंडी .com पॉडकास्ट।
देशातील फक्त एका राज्यात साखरेवर बाजार समिती सेस। राजस्थानमधील व्यापाऱ्यांसाठी साखर कडू झाली आहे। GST आणि मंडी सेसमुळे राज्यातील साखर उद्योगाला फटका बसत आहे। दुहेरी करांमुळे साखर उद्योगाला वर्षाला 125 कोटी रुपयांच्या नुकसानीला सामोरं जावं लागत आहे, तर राज्य सरकारलाही 350 कोटी रुपयांचं नुकसान होत आहे। राज्यातील व्यापाऱ्यांवर मंडी सेस लावण्यात आल्यामुळं राज्यात साखर महाग होत आहे। मंडी सेसमुळं इतर राज्यातील साखर व्यापाऱ्यांना फायदा होत असून GST इनपुटचाही लाभ ते उठवत आहेत। या पार्श्वभूमीवर साखर व्यापाऱ्यांनी राज्य सरकारकडे मंडी सेस कमी करण्याची मागणी केली आहे। सरकारनं निर्णय घेतला नाही तर येत्या 20 तारखेला आंदोलनाची दिशा ठरवण्यात येईल असं साखर व्यापाऱ्यांनी म्हटलं आहे। याबाबतचं निवेदन राज्य सरकारला देण्यात आलं आहे। राजस्थानमध्ये साखरेच्या विक्रीवर 1.60% बाजार समिती कर लावण्यात येतो। इतर कोणत्याही राज्यात हा कर लागू नाही, कारण साखर हे औद्योगिक उत्पादन आहे। पण राजस्थानात हा कर लागू असल्यानं साखर महाग आहे। राजस्थान खाद्य व्यापार संघाचे चेअरमन बाबूलाल गुप्ता यांनी सांगितलं की साखर 5% GST श्रेणीमध्ये आहे, त्यानुसार साखरेवर 5% GST लागू आहे, त्यामुळे साखरेवरील सेस हटवायला हवा। देशात कोणत्याही राज्यात साखरेवर सेस नाही, त्यामुळं आजूबाजूच्या राज्यांपेक्षा राजस्थानमध्ये साखर महाग आहे। किरकोळ किंवा रिटेल व्यापारी स्थानिक होलसेल व्यापाऱ्यांऐवजी इतर राज्यांमधून साखर खरेदी करायला प्राधान्य देतात। सीमा भागातून राज्यात स्वस्त साखर आणली जाते। राजस्थान सरकारनं जर स्थानिक सेस रद्द केला तर राजस्थानातील होलसेल व्यापारी स्पर्धेत येऊ शकतात। सेसमुळं राजस्थानातील व्यापाऱ्यांना 125 कोटी रुपयांचं नुकसान होत आहे अशी माहिती राजस्थान खाद्य व्यापारी महासंघाचे उपाध्यक्ष केदारनाथ अग्रवाल यांनी दिली।